ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं, अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआनलिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या वँक्युअर इथे कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.